नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपल्याला जावा प्रोग्रामिंग लँग्वेज बद्दल माहिती करून घ्यायची आहे। आजच्या जगात कॉम्प्युटरचे नॉलेज सगळ्यांना असणं फारच गरजेचे झाले आहे। कॉम्प्युटरला आपण काहीतरी इनपुट देतो, कॉम्प्युटर त्याच्यावर प्रोसेस करतो आणि आपल्याला आउटपुट देतो। आता ही प्रोसेसिंग कशी होते? तो काही आपोआप तर करत नाही, त्या प्रोसेसिंगसाठीच कॉम्प्युटरला सॉफ्टवेअर फॉर्मॅटमध्ये काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात। त्यासाठी वेगवेगळ्या टाईपच्या सॉफ्टवेअर लँग्वेजेस डिझाईन केलेल्या आहेत। त्यातली जावा ही एक लँग्वेज आहे। कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज काय यूज केली जाते हे माहिती आहे का? जर तुम्हाला एखाद्याने सांगितले की मला 2 + 3 यांची बेरीज कॉम्प्युटरवर करून दाखव, तर मग आपण टाईप केले 2 + 3, तर कॉम्प्युटर आपल्याला डायरेक्ट आउटपुट देतो का? नाही, कारण त्याला कुठली तरी लँग्वेज म्हणजे त्याचीही स्वतःची एक लँग्वेज माहीत असणं गरजेचं असतं। तर त्यासाठी म्हणजे कॉम्प्युटरसाठी वेगवेगळ्या टाईपच्या लँग्वेजेस बनवल्या गेलेल्या आहेत, जसं सी लँग्वेज, C++, C#, जावा वगैरे वगैरे। तर मग बघूया काय आहे ही जावा लँग्वेज। सी लँग्वेज प्रमाणेच जावा ही पण एक कॉम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे। आजच्या जगात जावा ही खूप पॉप्युलर लँग्वेज आहे, तिचा उपयोग सर्वत्र होत असतो। म्हणजे जसं प्रोग्रामिंग गेम्समध्ये, मोबाईल डिव्हायसेसमध्ये आणि अशाच प्रकारच्या काही मिशन क्रिटिकल ॲप्लिकेशन्समध्ये होत असतो। आता कॉम्प्युटरला फक्त 0 आणि 1 फॉर्मॅटमधल्या म्हणजेच मशीन इन्स्ट्रक्शन्स समजतात आणि त्या मशीन इन्स्ट्रक्शन्सलाच मशीन लेवल लँग्वेज असे म्हणतात। पण ही मशीन लेवल लँग्वेज आपल्यासारख्या लोकांना वाचायला आणि लिहायला म्हणजेच रीड आणि राईट करायला फारच अवघड जाते। त्यामुळेच जावा ही लँग्वेज राईट करताना न्यूमरिक कोड्स म्हणजेच 0 आणि 1 फॉर्मॅटमध्ये राईट न करता प्रोग्रामर काही इंग्लिश बेस्ड कमांड्स यूज करून कॉम्प्युटर इन्स्ट्रक्शन्स राईट करतो, म्हणजे काही कॉम्प्युटर इन्स्ट्रक्शन्स लिहितो। ह्यालाच हाय लेवल लँग्वेज असं म्हणतात, कारण कुठलाही मनुष्य इझिली रीड आणि राईट म्हणजेच लिहू आणि वाचू शकतो। प्रत्येक गोष्टीसाठीच रूल्स डिफाईन केलेले असतात, त्याशिवाय हवी ती गोष्ट साध्य होत नसते। तसेच इंग्लिश लँग्वेज प्रमाणेच जावालाही काही रूल्स डिफाईन केलेले आहेत। त्या रूल्समुळेच आपण त्या इन्स्ट्रक्शन्स कशा प्रकारे लिहायला पाहिजेत ते समजते आणि त्या रूल्सलाच सिंटॅक्स असे म्हणतात। हे रूल्स यूज करून एकदा जर का प्रोग्राम राईट केला गेला तर त्या हाय लेवल इन्स्ट्रक्शन्स कॉम्प्युटर न्यूमरिक कोड्समध्ये म्हणजेच मशीन लेवल लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करतो, जेणेकरून कॉम्प्युटरला ती भाषा समजते आणि मग कॉम्प्युटर तो प्रोग्राम एक्झिक्यूट करतो आणि आपल्याला आउटपुट देतो। आता पुढचा प्रश्न, जावा का शिकायची, जावा शिकण्याची गरज का आहे? तर मग बघूया। सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या फेज मध्ये जेव्हा आपण जात असतो त्यावेळी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे की आपण एखादी अशी लँग्वेज डेव्हलप करायची की जी आपल्याला हवे ते सोल्युशन देऊ शकते। आणि हेच नेमके गोस्लिंग आणि त्याचा जो ग्रुप होता त्या ग्रुपला ग्रीन ग्रुप असे म्हटले जायचे, तर त्या ग्रुपने मिळून केले। त्यांनीच 1991 साली जावा लँग्वेजचा शोध लावला। त्या लँग्वेजला मुळात त्यांनी ओएक असे नाव ठेवले होते. ओएक हे नाव कसलं असतं तुम्हाला माहिती असेलच, ते कॉफीचं झाड असतं. आता हे ओएक नाव कसे पडले बरं ते बघूया. त्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. घोसलिंग असाच त्याच्या ऑफिसमध्ये कॉफी पीत खिडकीसमोर बसला होता. त्याच्या त्या ऑफिसच्या खिडकीमधून बरोबर ओएकचे झाड दिसायचे. तर त्या झाडाकडे बघत त्याने त्या नवीन लँग्वेजचा विचार केला होता आणि म्हणून त्याने त्या नवीन लँग्वेजला ओएक हे नाव दिले. जावा लँग्वेजला नेहमी आपण कॉपीचा सिम्बॉल बघतो बघा, हो की नाही? तर त्याने तो सिम्बॉल त्या ओएकच्या झाडावरूनच दिला आणि हेच ओएक हे नाव चेंज होऊन त्याला जावा असे म्हटले जाऊ लागले. कारण ओएकला सन मायक्रोसिस्टमचा ट्रेडमार्क नसल्यामुळे त्याला नंतर जावा हे नाव ठेवण्यात आले. जावाचे मेन गोल हे खूप सिम्पल आहे पण ऍम्बिशियस पण आहे. ऍम्बिशियस म्हणजे मोटिवेटेड. आणि ते असे आहे की डिझाईन अ प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट कॅन रन ऑन एनिथिंग कनेक्टेड टू अ नेटवर्क. म्हणजे की अशी प्रोग्रामिंग लँग्वेज डिझाईन करायची की ज्या मशीनवर नेटवर्क कनेक्शन असेल अशा सगळ्याच मशीन्सवर रन होईल. ते मशीन्स म्हणजे सनचे वर्कस्टेशन्स, कुठलेही पीसीज, मॅक्स म्हणजेच मीडिया ऍक्सेस कंट्रोल, पीडीएच म्हणजेच पर्सनल डेस्कटॉप असिस्टंट दॅट इज हँड हेल्ड कॉम्प्युटर्स, आणि शिवाय टेलिव्हिजन सेट्स आणि टोस्टर्स इत्यादी. हे सगळे गोल्स मिळवण्यासाठी घोसलिंगने आधीच्या काही लँग्वेजेसचे कन्सेप्ट यूज करून एक ऍडव्हान्स लँग्वेज तयार केली. त्याने ती लँग्वेज डेव्हलप करताना खूप काळजीपूर्वक विचार केला. ही लँग्वेज समजायला खूपच सोपी आहे कारण ह्या लँग्वेजमध्ये C++ चे काही डेंजरस फीचर्स जसे पॉइंटर्स, ऑपरेटर ओव्हरलोडिंग आणि डायनॅमिक मेमरी अलोकेशन हे सगळे काढून टाकण्यात आलेले आहेत. एका प्रसिद्ध कॉम्प्युटर डेव्हलपर जर्नलचा जो लेखक आहे त्याने ह्या सगळ्या गोल्सला समराइज करण्यासाठी असे म्हटले आहे की जावा डेव्हलपर्सला जावा ही लँग्वेज C++ मधील सगळ्या कॉम्प्लिकेटेड, डेंजरस आणि स्टुपिड गर्दीपासून फ्री करायची होती. म्हणजे त्याचा शेवटचा निष्कर्ष असा निघतो की ह्या लँग्वेजमध्ये आपल्याला हेडर फाईल्सची झंझट राहत नाही, की हॅश डिफाईनची राहत नाही, किंवा टाईप डेप आणि स्ट्रक्ट्स, पॉइंटर अरिथमॅटिकचे क्लासेस यांचे मल्टिपल इनहेरिटन्स आणि जनरल फंक्शन्स ते फक्त मेथड्सला सपोर्ट करतात. तर ह्या सगळ्या गोष्टींची मुळी झंझट नको. मग ओएकचा शोध लागल्यानंतर 23 मे 1995 साली सनने जावा ही लँग्वेज आणि त्याचे करस्पॉन्डिंग ब्राउझर्स दॅट इज हॉट जावा चर्चेत आणले. जावाचे मेन गोल म्हणजे ही सिम्पल आहे आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे ही लँग्वेज आपण विंडोजवर इझिली रन करू शकतो किंवा लिनक्सवर, मॅक ऑपरेटिंग सिस्टम्सवर, अँड्रॉइडवर अशा वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम्सवर इझिली रन करू शकतो. इट इज अल्टरनेटिव्ह टू C++. आता आपण काही रिझन्स बघूया की जावा ही लँग्वेज आपण का चॉईस केलेली आहे, ती आपल्याला का आवडते. आता जावा ही जनरल पर्पज प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. ती आजकाल सगळ्याच इंडस्ट्रीजमध्ये कुठल्याही टाईपच्या ऍप्लिकेशनसाठी यूज केली जाते. मोबाईल डिव्हायसेस तर तुम्ही सगळेच वापरतात, तर त्यांच्यात वेगवेगळ्या टाईपचे ऍप्लिकेशन असतात. काहींना गेम्स खेळायला आवडते, तर काहींना कॅल्क्युलेटर यूज करायला आवडते, तर काही चॅटिंग करतात. असे जे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आपल्या मोबाईल्समध्ये रन होतात त्यांच्यासाठी जावा लँग्वेज यूज केली जाते. बघा ना, जावा किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्वपूर्ण आहे. जर तुम्ही जावा लँग्वेजमध्ये मास्टर असाल तर तुमचे सॉफ्टवेअर डेव्हलपर बनण्याचे चान्सेस अदर लँग्वेजेसपेक्षा सगळ्यात जास्त आहेत. आजच्या जगात 6 लाख प्रोफेशनल जावा डेव्हलपर्स आहेत आणि त्यातले जास्तीत जास्त डेव्हलपर्स आपलं नॉलेज शेअर करत असतात बाय पोस्टिंग ब्लॉग्स अँड आर्टिकल्स और सिंपली टेक्निकल क्वेश्चनचे ऑनलाईन आन्सर देत असतात. इंटरनेटवर जावामधील माहिती, त्याचे प्रोजेक्ट्स, त्याचे प्रोग्राम्स लाखो पानांनी उपलब्ध आहेत. जर तुम्हाला जावामधला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूपच अवघड जात असेल तर त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन इंटरनेटवरून मिळण्याचे चान्सेस खूपच हाय असतात. त्यामुळे तुम्ही पटापट पुढे जाऊ शकतात. आजच्या जगात जावा डेव्हलपर्सची संख्या खूपच वाढलेली आहे. कुठल्याही छोट्या किंवा मोठ्या कॉर्पोरेशनमधील प्रोजेक्ट मॅनेजर नवीन नवीन प्रोजेक्ट बनवण्यासाठी जावा लँग्वेजचा यूज करतात. जर तुम्ही कुठल्याही कारणास्तव प्रोजेक्ट सोडायचे ठरवले तर तुमच्या जागी नवीन जावा प्रोग्रामर शोधणं काहीच कठीण नाही, कारण जावा प्रोग्रामर्सची संख्या लाखोंनी आहे. तर मग अशा वेळी तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारायचा की याचा अर्थ असा आहे का की माझं जावाचं स्किल इझिली रिप्लेस होऊ शकतं. तर त्यासाठी म्हणजे आपली स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी आपल्याला मास्टर बनावं लागतं. फक्त त्या लँग्वेजच्या सिंटॅक्समध्येच नव्हे तर जावा रिलेटेड ज्याही टेक्नॉलॉजीसला आजकाल मार्केटमध्ये डिमांड आहे त्याच्या राईट सेटमध्ये आपल्याला मास्टर बनावं लागतं. म्हणजे तुम्हाला सहज कुणीही एम्प्लॉय म्हणून सिलेक्ट करतो. जावा ही ओपन सोर्स लँग्वेज आहे. जावा ही ओपन सोर्सच नव्हे तर तिथे लाखोने ओपन सोर्स प्रोजेक्ट्स हे जावामध्ये डेव्हलप केलेले आहेत. बेस्ट वे म्हणजे त्याच्यापैकी कुठल्याही एका प्रोजेक्टला आपण सुरुवात केली आणि त्याच्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित समजावून घेतली तर तुम्हाला जगातला प्रोग्रामर म्हणून कुठलाही एक्सपिरियन्स नसला तरी तुम्ही तुमचा पहिला जॉब इझिली मिळवू शकता. आहे की नाही इंटरेस्टिंग जावा? जावा ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे, त्यामुळे आपण रिअल वर्ल्ड मध्ये म्हणजे आजच्या जगात प्रोग्रामचे जे पार्ट्स आहेत ते ऑब्जेक्ट थ्रू कॉल करू शकतो हवं तेव्हा हवं त्यावेळी. आणि ह्याच सगळ्या कारणास्तव आपल्याला जावा शिकण्याची गरज आहे. तर मग माझा पुढचा प्रश्न, जावा कोणी बनवली, तिचा शोध कोणी लावला? तर मग 19व्या शतकामध्ये सर मायक्रो सिस्टम्स या कंपनीमधील जेम्स गोस्लिम याने जी टीम बनवली होती त्या टीमकडून जावा लँग्वेज बनवली गेली. खरं तर ती डिजिटल मोबाईल डिव्हायसेस म्हणजेच सेलफोन्ससाठीच डिझाईन केली गेली होती. 1996 साली जावाचं जेव्हा पहिलं व्हर्जन म्हणजे जावा 1.0 पब्लिकसाठी सुरू झाले तेव्हा त्याचा मेन फोकस हा इंटरनेटवर यूज करण्यासाठी शिफ्ट केला गेला होता. त्यामुळे लोकांसोबत इंटरॅक्टिव्हिटी खूप जास्त प्रमाणात वाढायला लागली. डेव्हलपर्सने जावा लँग्वेजचा यूज करून वेगवेगळे अॅनिमेटेड वेब पेजेस बनवले व ते इंटरनेटवर अपलोड करून लोकांसोबत इंटरॅक्शन वाढवले. लोकांना लाखोंनी वेब पेजेस बघायला मिळायला लागले, हवी ती माहिती ते इंटरनेटच्या सहाय्याने काढू लागले. एवढ्या वर्षात जावा ही सक्सेसफुल लँग्वेज झाली. तिचा उपयोग इंटरनेटसाठी आणि इंटरनेटच्या व्यतिरिक्त व्हायला लागला. एवढ्या वर्षानंतर सुद्धा जावा लँग्वेज ही खूपच पॉप्युलर लँग्वेज आहे. जगात डेव्हलपर्सची 6.5 लाखापर्यंत संख्या वाढली आहे. जावाचे नंतर पुढे पुढे वेगवेगळ्या टाईपचे व्हर्जन्स आले, जसे जावा 1.0, जावा 1.1, जावा 1.2 वगैरे. जावा 6, जावा 7 असे बरेचसे व्हर्जन्स अस्तित्वात आले. आता सगळ्यांना समजलं जावा काय आहे, तिचा शोध कोणी लावला, ती का शिकायची। तर मग आता पुढचा प्रश्न बघूया। जगात खूप साऱ्या कॉम्प्युटर लँग्वेजेस आहेत, मग त्यातून जावाच का निवडायची? तर मग त्याचं उत्तर असं आहे, एका तर बरं, जावा बनवताना काही प्रिन्सिपल्स मनात ठेवून ती बनवली गेली। त्याचे काही प्रिन्सिपल्स असे आहेत, पहिलं इझी टू यूज, म्हणजेच जावाचे जे फंडामेंटल्स आहेत ते सी प्लस प्लस या प्रोग्रामिंग लँग्वेज पासून बनवलेले आहेत। तसंही सी प्लस प्लस ही एक पॉवरफुल लँग्वेज आहे, पण ती तिच्या सिंटॅक्सच्या बाबतीत फारच कॉम्प्लेक्स वाटायला लागली आणि जावाच्या रिक्वायरमेंटनुसार ती खूपच इनसफिशियंट वाटायला लागली, म्हणून सी प्लस प्लस ही फेल ठरली आणि जावा बनवली गेली। जावा ही सिंपल आहे आणि यूज करण्यासाठी इझी आहे। जावामध्ये सी प्लस प्लसच्या काही आयडिया इम्प्रूव्ह केल्या गेल्या आहेत। आता पुढचा प्रिन्सिपल, ते म्हणजे रिलायबिलिटी। प्रोग्रामर्सच्या चुकांमधून फेटल एरर्स येण्याचे जे चान्सेस असतात ते रिमूव्ह करण्यासाठी जावाची गरज असते। अशा प्रकारे हे सगळे फेटल एरर्स जावा लँग्वेज थ्रू रिमूव्ह करता येतात। ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा उगम झाला। एकदा जर का डेटा आणि त्याचं मॅनिप्युलेशन हे एका जागी एकत्र पॅक केलं तर त्यामुळे जावाचा रोबस्टनेस वाढतो। पुढचं प्रिन्सिपल आहे सिक्युअर, म्हणजेच सुरक्षितता। जावा ही सगळ्यात जास्त सिक्युअर म्हणजे सुरक्षितता बाळगणारी अशी ही लँग्वेज आहे, कारण मुळातच जावा ही मोबाईल डिव्हायसेससाठी बनवली गेलेली लँग्वेज आहे। मोबाईल डिव्हायसेसला किती सिक्युरिटी लागते हे तर तुम्हाला माहीत आहेच, कारण एका मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलला मेसेज पाठवायचं म्हणजे इतक्या सगळ्या मोबाईल नंबर्समधून बरोबर थवातोच मोबाईल नंबर डिटेक्ट होऊन त्यालाच बरोबर मेसेज जातो। म्हणजे तुम्हाला समजतच असेल की जावा ही किती सिक्युअर लँग्वेज आहे। इतक्या मोठ्या नेटवर्कच्या जाळ्यामधून मेसेज एक्सचेंज करत असतात। बर, पुढचा प्रिन्सिपल आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट। जसं मी आधी एक्सप्लेन केलेलेच आहे की प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट काय असतं ते। जावा ही एक पोर्टेबल लँग्वेज आहे। पोर्टेबल म्हणजेच एका मशीनवरून प्रोग्राम दुसऱ्या मशीनवर टाकणे, मग त्यावेळी त्याच्यात ऑपरेटिंग सिस्टम्स कुठली आहे, हार्डवेअर कुठला आहे काही मॅटर करत नाही। त्यामुळे जावा ही सगळ्या मशीन्सवर व सगळ्या टाईपच्या ऑपरेटिंग सिस्टम्सवर, जसं विंडोज, लिनक्स, मॅक ऑपरेटिंग सिस्टम, अशा वेगवेगळ्या टाईपच्या ऑपरेटिंग सिस्टम्सवर व सगळ्या टाईपच्या हार्डवेअरवर रन होत असते। त्यामुळे जावा ही केव्हाही कुठल्याही मशीन्सवर टाकली तरी काहीच प्रॉब्लेम येत नसतो, ती सहज रन होत असते आणि म्हणून ती प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज आहे। सन मायक्रो सिस्टम्सची जी टीम आहे, ज्यांनी जावा लँग्वेज डिझाईन केली आहे, ती टीम हे सगळे की प्रिन्सिपल्स एकत्र केल्यामुळे खूपच सक्सेसफुल झालेली आहे। आणि ह्या सगळ्या प्रिन्सिपल्समुळे, म्हणजे रोबस्टनेस, इझी टू यूज, सिक्युअर अँड पोर्टेबिलिटी ऑफ लँग्वेजेस मुळे जावा ही खूपच पॉप्युलर अशी लँग्वेज झालेली आहे। तिची पॉप्युलॅरिटी जगात खूपच वाढलेली आहे। आता जावा टेक्नॉलॉजी डिझाईन करताना काही गोल्स सेट केलेले आहेत, ते गोल्स कोणते आहेत बरं ते आपण बघूया। जावा ही सिंपल असली पाहिजे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड असली पाहिजे आणि सगळ्यांना फॅमिलियर असली पाहिजे। जावा ही रोबस्ट असली पाहिजे आणि सिक्युअर असली पाहिजे। ती आर्किटेक्चर न्यूट्रल म्हणजे एकदम व्यवस्थित तिचं स्ट्रक्चर असलं पाहिजे आणि ती पोर्टेबल असली पाहिजे। ती एकदम हाय परफॉर्मन्सने एक्झिक्यूट झाली पाहिजे. ती इंटरप्रिटेड, थ्रेडेड आणि डायनॅमिक असली पाहिजे. आता हे गोल्स का डिफाईन करायचे असतात बरं? तर बघा, जसं की आपण एखादं बुक तयार करायचं ठरवलं तर ते बुक तयार करण्यासाठी आपल्याला त्याचे गोल्स आधीच ठरवावे लागतात. म्हणजे जसं त्या बुक्समध्ये किती चॅप्टर्स येतील, कोणते कोणते चॅप्टर असतील, त्या चॅप्टर्सचं कंटेंट किती असेल आणि काय असलं पाहिजे, त्या बुकचा फॉर्मॅट कुठला असला पाहिजे, ते बुक आपल्याला कुणासाठी तयार करायचं आहे, तर अशा प्रकारचे काही गोल्स आपण आधी डिफाईन केलेत तर मग आपलं बुक खूप सुरेख दिसेल आणि इंटरेस्टिंग बनतं. मग त्याची पॉप्युलॅरिटी खूप वाढते आणि ते प्रसिद्ध होतं. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक नवीन गोष्ट, नवीन वस्तू, नवीन प्रोजेक्ट, नवीन रिसर्च करताना गोल्स ठरवावे लागतात. त्याचप्रकारे जावाचेही वरील काही गोल्स आहेत. त्यामुळे जावाची पॉप्युलॅरिटी जगात किती वाढली आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. जावा टेक्नॉलॉजीचं आर्किटेक्चर बनवताना काही फीचर्स यूज केलेले आहेत, ते म्हणजे JVM म्हणजेच जावा व्हर्च्युअल मशीन, गार्बेज कलेक्शन, JRE म्हणजे जावा रनटाईम एन्व्हायरमेंट आणि JVM टॉल इंटरफेस. आता वन बाय वन आपण बघूया. त्यातील पहिले म्हणजे JVM म्हणजेच जावा व्हर्च्युअल मशीन. हे एक सन मायक्रोसिस्टमने डिझाईन केलेले सॉफ्टवेअर आहे. तो जावाचा बायटकोड मधील प्रोग्राम मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो आणि एक्झिक्यूट करतो. द जावा व्हर्च्युअल मशीन JVM इज द रनटाईम इंजिन ऑफ द जावा प्लॅटफॉर्म विच अलाउज एनी प्रोग्राम रिटन इन जावा और अदर लँग्वेज कंपाइल इन टू जावा बायटकोड टू रन ऑन एनी कॉम्प्युटर दॅट हॅज अ नेटिव्ह JVM. JVM हा क्लायंट आणि सर्व्हर ह्या दोघांमध्ये रन होतो. जावाचे ऍपलेट जेव्हा रन होते त्यावेळी वेब ब्राउझर हा JVM मशीनला ऍक्टिव्हेट करतो. JVM हा जस्ट इन टाइम म्हणजे JIT कंपायलरला इन्क्लूड करतो, जो बायटकोडला मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो आणि म्हणून तो प्रोग्राम लवकरात लवकर रन करतो. तो कंपाईल झालेला प्रोग्राम आपल्याला परत परत वापर करण्यासाठी कॉम्प्युटरमध्ये ठेवला जातो. खूप वर्षांपासून मायक्रोसॉफ्टकडे स्वतःचे JVM मशीन होते, पण 2007 साली त्यांनी त्याचा आधार घेणे सोडले. तर आपण सगळ्यांनी बघितलेच की JVM मशीन हे जावा लँग्वेजसाठी किती महत्वपूर्ण असते ते. आता आपण जावा टेक्नॉलॉजीमधील दुसरे फीचर बघूया, ते म्हणजे गार्बेज कलेक्शन. आपण रोज सकाळी उठतो आणि उठल्यानंतर आपण पहिले काम काय करतो बरं? तर आपण आधी घरातला सगळा कचरा काढतो, सगळे घर झाडतो आणि कचरा सगळा एका ठिकाणी जमा करतो. मग तो कचरा आपण केरावळमध्ये एकत्रच भरतो आणि डस्टबिनमध्ये टाकतो. हा कचरा म्हणजे काय असतो? तर घरात जी गोष्ट आपल्याला लागत नसते ती म्हणजे कचरा. दिवसभर आपण बाहेरून घरात येतो, आपल्या शूजला लागलेली घाण घरात पडत असते, शिवाय आपण काही खातो त्याचे कण पडलेले असतात. एखादा कागद जो आपल्याला लागत नसतो तो आपण खाली फेकलेला असतो. तर अशा प्रकारे न लागणाऱ्या गोष्टी म्हणजे कचरा. हा सगळा कचरा आपण झाडतो आणि एकत्रच भरून डस्टबिनमध्ये टाकत असतो. तशाच प्रकारे जावा ऍपलेट रन करण्यासाठी जावा प्लगइनची गरज असते. तर पुढचा प्रश्न, जावाचे फीचर्स कोणते आहेत? जावाचे काही फीचर्स असे आहेत. पहिलं, राईट वन्स रन एनिवेअर, म्हणजे एकदा राईट करायचा आणि कुठेही रन करू शकतो. दुसरं फीचर आहे पोर्टेबिलिटी. पोर्टेबिलिटी काय आहे हे तर आपण आधी बघितलेच आहे. पोर्टेबिलिटी ही फक्त जावा व्हर्च्युअल मशीनची जी टेक्नॉलॉजी आहे JIT कंपायलर, त्या कंपायलरमुळेच शक्य आहे. पुढचं फीचर आहे सिमिलर टू C++ बट क्लीनर, म्हणजे जावा ही C++ सारखीच आहे पण क्लीन आहे, सोपी आहे. जावामध्ये C++ सारखे पॉइंटर्स नसतात. टाइप डेप, प्री प्रोसेसर, स्ट्रक्ट्स, युनियन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, गो टू, ऑपरेटर ओव्हरलोडिंग, ऍटोमॅटिक कोएर्जन, हे सगळे कन्सेप्ट नसतात. हे असे बऱ्याच प्रकारचे फीचर्स आहेत. जावा लँग्वेज साठी लागणारे सॉफ्टवेअर म्हणजे JDK. JDK म्हणजे जावा डेव्हलपमेंट किट. JDK चे वेगवेगळे व्हर्जन्स असतात, जसे JDK 1.0 पासून तर JDK 7 म्हणजे JDK 1.7 पर्यंत. आणि जावाचे हे सॉफ्टवेअर इंटरनेटवरून इझिली डाउनलोड करू शकतो कारण ते फ्री आहेत. आता ह्यांच्यापैकी कुठलेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसे करायचे ते बघूया. JDK सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे खूप सोपे आहे. आता आपण JDK 7 कसे इन्स्टॉल करायचे ते बघूया. JDK 7 चे सॉफ्टवेअर इंटरनेटवरून आधी डाउनलोड करायचे, मग त्याची जी सेटअप फाईल असते त्याच्यावर डबल क्लिक करायचं. मग एक विंडो दिसते, तिथे नेक्स्ट बटन असतो सगळ्यात खाली. JDK चे कस्टम सेटअप डिस्प्ले करण्यासाठी ती जी स्क्रीन असते तिथे खाली जो नेक्स्ट बटन असतो मग तो प्रेस करायचा. मग JDK आपण कस्टम डिरेक्टरीमध्ये इन्स्टॉल करतो. कस्टम डिरेक्टरी म्हणजे सी ड्राईव्हवर जे प्रोग्राम फाईल्स असते त्याच्यामध्ये जावाचं एक फोल्डर क्रिएट होतं, ऑटोमॅटिक क्रिएट होतं, आणि त्याच्यामध्ये JDK 7 हे इन्स्टॉल होत असतं. तो पाथ आपण पुढे यूज करू शकतो. अँड फॉर सिम्प्लिसिटीसाठी आपण ती डिरेक्टरी चेंज करायची नसते, ॲज इट इज राहू द्यायची आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. नंतर इन्स्टॉलेशन कम्प्लीट होते. कम्प्लीट झाल्यावर एक डायलॉग बॉक्स दिसतो, नंतर तो मॅसेज देतो इन्स्टॉलेशन कम्प्लीटेड. असा मॅसेज आला म्हणजे आपलं JDK व्यवस्थित इन्स्टॉल झालेलं आहे. मग तिथे खाली एक फिनिश बटन दिसतं, त्याच्यावर प्रेस करायचं. तर अशा प्रकारे JDK इन्स्टॉल करणं किती सोपं आहे बरं. आता आपण ह्या सॉफ्टवेअरमध्ये प्रोग्राम्स कसे करायचे, त्याच्यासाठी लागणारी लाईफ सायकल काय आहे ते बघूया. म्हणजे जावा प्रोग्राम राईट करण्यासाठीही त्याची एक लाईफ सायकल असते, तर ती आता आपण बघूया. प्रत्येक गोष्टीसाठी लाईफ सायकल ही असते. आता उदाहरण द्यायचे म्हटले म्हणजे जसे आपले दैनंदिन जीवन हे लाईफ सायकल नुसारच चालू असते. रोज आपण सकाळी उठायचे, त्यानंतर ब्रश करायचा, नंतर आंघोळ करून देवपूजा करायची, मग नाश्ता करायचा, चहा घ्यायचा, ऑफिसला जाण्यासाठी तयारी करायची आणि मग टिफिन घेऊन ऑफिसला जायचे. ऑफिसचे वर्किंग अवर्स संपले की मग परत घरी यायचे, घरातले काही काम असेल तर ते आवरायचे, ते करायचे, नंतर रात्री जेवण करून झोपायचे. तर अशा प्रकारे आपली रोजची लाईफ सायकल ही सुरू असते. म्हणजे आपले काम हे सिस्टमॅटिक पद्धतीने आपण करत असतो. अशाच प्रकारे जावा लँग्वेज लिहून रन करण्यासाठी एक लाईफ सायकल डिफाईन केलेली आहे. ती लाईफ सायकल कशी आहे ते आपण बघूया. जगात भरपूर प्रकारच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. त्यापैकी काही लँग्वेजेसमध्ये त्या प्रोग्रामचे टेक्स्ट आपण राईट करतो आणि डायरेक्टली त्याच्या पद्धतीनुसार आपण तो एक्झिक्यूट करतो. तर ह्या समजण्यासारख्या लँग्वेजेस आहेत, जसे जावास्क्रिप्ट. पण जावा लँग्वेजमध्ये तो प्रोग्राम आधी कंपाईल करण्यासाठी त्या प्रोग्रामचा सोर्स कोड लागतो. कंपाईल केल्यानंतर तो कोड मशीन कोड किंवा बाईट कोड, जो त्या दुसऱ्या व्हर्च्युअल मशीनला किंवा रनटाईम इंजिनला समजतो, त्याच्यात कन्वर्ट केला जातो. जावा कंपायलर तो प्रोग्राम फक्त त्याच्या सिंटॅक्स एरर्ससाठीच चेक करत नाही, तर कंपायलेशन झाल्यानंतर जावाच्या काही बाकीच्या लायब्ररीज आहेत, त्या लायब्ररीज जावा कोडमध्ये ऍड होत असतात आणि नंतर तो प्रोग्राम आपण रन करतो आणि आपल्याला हवे तसे आउटपुट देतो. आजच्या भागात आपण जावाचा एक छोटासा आणि पहिला प्रोग्राम बघूया की हॅलो वर्ल्ड हा मेसेज कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर कसा दाखवायचा. टेक्निकली बघायला गेले तर जावा प्रोग्रामचा सोर्स कोड हा आपण कुठल्याही प्लेन टेक्स्ट एडिटरमध्ये राईट करू शकतो, जसे की नोटपॅड, टेक्स्ट एडिट वगैरे वगैरे. पण तो कंपाईल करण्यासाठी तुम्हाला काही ऍडिशनल टूल्स आणि त्या कोडच्या लायब्ररीज लागतात, ज्या सगळ्या JDK म्हणजे जावा डेव्हलपमेंट किट मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. समजली ना लाईफ सायकल? तर आता आपण ही लाईफ सायकल इम्प्लिमेंट करून बघूया. म्हणजे आता आपण जावाचा सगळ्यात पहिला आणि छोटासा प्रोग्राम बघूया. त्यासाठी आपणास दिलेल्या पॉवर पॉइंट मधील स्लाइड नंबर 2 वर एक प्रोग्राम दिसतो आहे. तो प्रोग्राम म्हणजे हॅलो वर्ल्ड हा मेसेज स्क्रीनवर डिस्प्ले करण्यासाठीचा आहे. खूप सिंपल आहे हा प्रोग्राम. त्यात पहिल्या लाईनवर म्हणजे सुरुवातीला टॉप मोस्टला तुम्हाला जी लाईन दिसते, दॅट इज क्लास हॅलो वर्ल्ड. तर पहिला जो वर्ड आहे दॅट इज क्लास, हा कीवर्ड आहे. जावा लँग्वेजमध्ये खूप सारे कीवर्ड्स असतात, तर क्लास हा एक कीवर्ड आहे. त्याच्यानंतर पुढचा जो वर्ड आहे हॅलो वर्ल्ड, हे म्हणजे त्या क्लासला दिलेले नाव आहे. क्लासला नाव देतानाही आपल्याला विचारपूर्वकच द्यावं लागतं, मिनिंगफुल द्यावं लागतं. त्याच्या खाली लेफ ब्रेस दिसते आहे, ओके, ही कंपल्सरी आहे, कारण लेफ ब्रेस आणि मग राईट ब्रेस, सगळ्यात शेवटी राईट ब्रेस, त्यांच्यामध्ये जोही पार्ट येतो तो पार्ट म्हणजे त्या क्लासची बॉडी असते. तर लक्षात आलं असेल तुम्हाला थोडंफार स्ट्रक्चर. तर लेफ ब्रेस दिला, त्याच्यानंतर जी लाईन दिसते आहे ती लाईन म्हणजे त्याच्यात त्या क्लासमध्ये डिफाईन केलेली एक मेथड आहे. ती मेथड म्हणजे मेन मेथड, खूप महत्वपूर्ण मेथड आहे ही, कारण ज्या क्लासमध्ये मेन मेथड असते तोच क्लास सगळ्यात आधी रन होत असतो. तर त्या मेथडचं सिग्नेचर असं आहे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. त्यातले हे सगळे कीवर्ड्स आहेत. पब्लिक एक कीवर्ड आहे, स्टॅटिक कीवर्ड आहे, व्हॉइड हा पण कीवर्ड आहे आणि मेन हा पण कीवर्ड आहे. त्याच्यानंतर एक ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेटच्या मध्ये जे तुम्ही बघता आहात दॅट इज स्ट्रिंग. त्याच्यानंतर अरे दिलेला आहे आणि आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट्स हे अरे व्हेरिएबल आहे आणि त्याचा टाईप हा स्ट्रिंग आहे. तर त्याचा वापर काय होतो, कशासाठी आपण राईट करतो, मेनला असा पॅरामीटर का पास करतो, ते आपण पुढे बघूया. ती लाईन टाईप केल्यानंतर खाली आहे लेफ ब्रेस. त्याच्यानंतर जी लाईन बघता आहात ती म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलन आणि परत ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटच्या मध्ये एक मेसेज बघता आहात तुम्ही, तो म्हणजे हॅलो वर्ल्ड. आता हाच मेसेज आपल्याला जेव्हा आपण प्रोग्राम रन करू त्यावेळी स्क्रीनवर दिसणार आहे. स्क्रीनवर हे सगळं नाही दिसणार, आपल्याला दिसेल फक्त मेसेज दॅट इज हॅलो वर्ल्ड. तर हा एवढा मेसेज टाईप करण्यासाठी ही सगळी प्रोसेस आहे. अशा प्रकारे आपल्याला जावा प्रोग्राम राईट करावा लागतो. तो मेसेज झाला प्रिंटएलन मध्ये, शेवटी सेमिकॉलन द्यायचा. प्रत्येक स्टेटमेंटला सेमिकॉलन असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर राईट ब्रेस. तो राईट ब्रेस म्हणजे त्या मेन मेथडचा शेवट आहे. त्याच्यानंतरचा जो राईट ब्रेस आहे त्याच्या खाली, तो म्हणजे जो क्लास आपण डिफाइन केलेला आहे हॅलो वर्ल्ड, त्या क्लासचा शेवट आहे. तर प्रोग्राम हा सोपा वाटला असेलच ना. जावा प्रोग्राम मध्ये प्रत्येक गोष्ट ही क्लास मध्येच लिहिली गेली पाहिजे. फक्त ऍपलेट सोडले तर जावाच्या प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये मेन मेथड ही असलीच पाहिजे, त्याशिवाय प्रोग्राम रन होत नसतो. मेन मेथड ही फक्त एकाच क्लास मध्ये असेल आणि ती नेहमीच पुढील प्रकारे लिहिली जाते, जसे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन राउंड ब्रॅकेट मध्ये स्ट्रिंग, आणि ज्या तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट बघता आहात ते म्हणजे ऍरे डिफाइन करतो तो. त्याच्यानंतर आर्ग्युमेंट्स म्हणजे काय आहे ते, आर्ग्युमेंट्स हे स्ट्रिंग टाइपचे व्हेरिएबल आहे. प्रोग्राम तर आपण टाइप केला पण त्याला सेव्ह कसे करायचे ते बघूया. त्यासाठी सी ड्राईव्ह वर एक डिरेक्टरी बनवायची, जसे C:\JavaPractical. जावा प्रॅक्टिकल ही झाली आपली एक डिरेक्टरी, म्हणजे एक फोल्डर बनवलं आपण. त्या फोल्डरच्या मध्ये आपण आपली फाईल सेव्ह करणार. आपण हॅलो वर्ल्ड मेसेज टाईप करण्यासाठी जो आधी जावा प्रोग्राम लिहिला त्या प्रोग्रामच्या फाईलला हॅलो वर्ल्ड नाव देऊन मग त्याला .java असे एक्सटेन्शन द्यायचे, म्हणजे त्या फाईलचे नाव असेल हॅलो वर्ल्ड .java. .java हे एक्सटेन्शन असतं त्या फाईलचं आणि ते खूप महत्वपूर्ण आहे. जर .java एक्सटेन्शन नसेल तर तुमची फाईल ही रन होणारच नाही. त्यामुळेच फाईल नेम देतानाही खूप विचारपूर्वक द्यायचे. नेहमीच ज्या क्लासमध्ये मेन मेथड असेल त्या क्लासचेच नाव फाईलला द्यायचे, त्याशिवाय प्रोग्राम रन होत नसतो. कारण एका फाईलमध्ये भरपूर क्लासेस असतात, एकापेक्षा जास्त क्लासेस असतात. नेहमीच लक्षात ठेवायचे की जावा ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. आता केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल ना. केस सेन्सिटिव्ह म्हणजे आपण वरील प्रोग्रामला नाव दिले हॅलो वर्ल्ड, ज्याच्यात एच आणि डब्ल्यू हे दोघे कॅपिटल आहेत, आणि आपण तो प्रोग्राम कंपाईल करायला लागलो तर त्यावेळी आपण एच आणि डब्ल्यू दोघे जर स्मॉल लिहिले तर त्याच्यात भरपूर एरर्स येतील, तो प्रोग्राम कंपाईल होणारच नाही. त्यामुळे जावा ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. जसे क्लास नेम प्रोग्राम मध्ये आहे, जसे मेन मेथडला आहे, तसेच फाईल नेमलाही देणे. नाहीतर आपण जर का स्मॉल आणि कॅपिटल मध्ये गोंधळ केला की तो लगेच सिंटॅक्स एरर देतो. सिंटॅक्स एरर्स म्हणजे जसे फाईल नॉट फाउंड वगैरे वगैरे. क्लास मध्ये मेन मेथडला खूपच महत्व आहे. जर का त्या क्लासमध्ये मेन मेथड नसेल तर प्रोग्राम रन होणार नाही. असा क्लास दुसऱ्या क्लासेसमध्ये यूज केला जातो. असा क्लास आपण प्रोग्राम म्हणून रन करू शकत नाही. हॅलो वर्ल्ड असा मेसेज स्क्रीनवर टाईप करण्यासाठी मेन मेथड ही प्रिंटलन मेथडला कॉल करते. मेन मेथड लिहिण्यासाठी तिचा सिंटॅक्स कसा आहे हे आपण बघितलेच की, जसे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग दोन स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट आर्ग्युमेंट्स ब्रॅकेट कम्प्लीट. आता त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ बघूया. त्या मेन मेथडमध्ये पब्लिक हा ऍक्सेस स्पेसिफायर आहे, स्टॅटिक हा शब्द इन्स्ट्रक्शन्स ऑन युसेज साठी वापरला जातो, व्हॉइड हा शब्द कुठल्या प्रकारची व्हॅल्यू आपल्याला प्रोग्रामला रिटर्न करायची आहे त्यासाठी असतो, मेन हे मेथडचे नाव आहे, आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये राईट केलेले स्ट्रिंग स्क्वेअर ब्रॅकेट ओपनिंग अँड क्लोजिंग आर्ग्युमेंट्स हे त्याचे आर्ग्युमेंट लिस्ट आहेत. आता आपण सविस्तर पद्धतीने वरील मेन मेथडसाठी लागणारे सगळे शब्द बघूया. पहिला शब्द म्हणजे पब्लिक. पब्लिक शब्द म्हणजे मेन मेथड ही दुसऱ्या कुठल्याही क्लासमधून ऍक्सेस करता येते. स्टॅटिक शब्द म्हणजे ही मेथड ऍक्सेस करण्यासाठी त्या क्लासचा दुसरा कुठलाच इन्स्टन्स तयार करण्याची गरज पडत नाही. स्ट्रिंग स्क्वेअर ओपन अँड क्लोजिंग ब्रॅकेट आर्ग्युमेंट्स शब्द म्हणजे ही मेथड अँड ऍरे ऑफ कॅरेक्टर्स आर्ग्युमेंट म्हणून रिसीव्ह करू शकते. म्हणजे ह्या मेन मेथडला आपण एक्सटर्नल डेटा म्हणजे बाहेरील डेटा हा कमांड लाईन थ्रू देऊ शकतो, जेणेकरून त्याचा वापर ऍज अ इनपुट म्हणून तो प्रोग्राममध्ये करतो. मेन मेथड म्हणजे आपल्या प्रोग्रामची सुरुवात तिथून होत असते. यू कॅन राईट अ प्रोग्राम इन जावा एसी दॅट कन्सिस्ट ऑफ मोर दॅन वन क्लास, बट ऍट लिस्ट वन ऑफ देम हॅज द मेथड मेन, अदरवाइज द प्रोग्राम वोंट स्टार्ट. जावा क्लासमध्ये एकापेक्षा जास्त दुसऱ्या मेथड्स असतात. आता उदाहरणच द्यायचे म्हटले म्हणजे एम्प्लॉई हा एक क्लास आहे, त्याच्या मेथड्स ह्या अशा असतील जसे अपडेट ऍड्रेस, रेज सॅलरी, चेंज नेम वगैरे वगैरे. मेन मेथडच्या बॉडीमध्ये सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन राऊंड ब्रॅकेटमध्ये डबल कोट्समध्ये हॅलो वर्ल्ड हा मेसेज टाईप केला आहे, डबल कोट्स कम्प्लीट, राऊंड ब्रॅकेट क्लोज आणि सेमीकॉलन दिलेला आहे. अशी ही लाईन आहे. प्रिंटलन मेथड ही सिस्टम कन्सोलवर म्हणजे सिस्टमच्या स्क्रीनवर डेटा प्रिंट करण्यासाठी यूज केली जाते. जावाच्या मेथड्स नंतर नेहमीच पॅरेंथेसिस असतात. ह्या ठिकाणी सिस्टम हा कीवर्ड एक वेगळा जावाचा क्लास रिप्रेझेंट करतो. डॉट नोटेशन म्हणजे सिस्टम डॉट आउट मीन्स दॅट द व्हेरिएबल आउट इज डिफाइन्ड इनसाइड द क्लास सिस्टम. आउट डॉट प्रिंटलन म्हणजे एक ऑब्जेक्ट जी व्हेरिएबल आउटने रिप्रेझेंट केली जाते आणि त्याची मेथड म्हणजे प्रिंटलन. डॉट हे नोटेशन त्या क्लासच्या ऑब्जेक्ट्स आणि मेथड्स रेफर करण्यासाठी यूज केली जाते. आता हॅलो वर्ल्ड प्रोग्राम कंपाइल आणि रन करण्याच्या कमांड्स बघूयात. कुठलाही प्रोग्राम आधी कंपाइल करावा लागतो. त्याच्यात जर का एरर्स नसतील तर तो रन केला जातो. एरर्स ह्या सिंटॅक्स एरर्स असतात. जर एरर्स आल्या तर त्या ठिकाणी कोणत्या लाईनवर एरर्स आहेत ते लाईन नंबर्स पण दिलेले असतात. तर परत प्रोग्राम एडिट करून आपण त्या एरर्स काढायच्यात आणि परत त्याला कंपाईल करून एरर फ्री करायचा, तरच तो रन कमांडने रन होतो. आता जावामध्ये वापरल्या जाणाऱ्या कमांड्स अशा आहेत. पहिली म्हणजे कंपाईल करण्यासाठीची कमांड आहे, दॅट इज जावा सी हॅलो वर्ल्ड डॉट जावा. जावा सी म्हणजे हे एक जावाचं कंपायलर आहे. हॅलो वर्ल्ड म्हणजे त्या फाईलला जे नाव दिलेलं आहे आपण ते नाव, आणि डॉट जावा हे एक्सटेन्शन आहे. आधी आपण फाईल हॅलो वर्ल्ड डॉट जावाने सेव्ह केलेलीच आहे, तर तेच फाईल नेम आता आपण इथे या जावा सी कमांडच्या पुढे दिलेले आहे, म्हणजे तुमचा प्रोग्राम हा कंपाईल होईल. दुसरी कमांड ही प्रोग्राम रन करण्यासाठीची आहे, ती म्हणजे जावा हॅलो वर्ल्ड. आता या ठिकाणी पहिला शब्द म्हणजे जावा. तर जावा ही कमांड आहे प्रोग्राम रन करण्यासाठीची. कोणता प्रोग्राम रन करायचा आहे ते नाव आपण त्याच्या पुढे देतो. जसं हॅलो वर्ल्ड हे नाव आपण दिलेलं आहे पुढे, याचा अर्थ काय की हॅलो वर्ल्ड हा प्रोग्राम आधी कंपाईल झालेला आहे, एरर फ्री झालेला आहे, आणि तरच जावा हॅलो वर्ल्डने तो प्रोग्राम तुमचा रन होईल. रन होईल म्हणजे तो आपल्याला हवं ते आउटपुट देईल. आता आपल्याला आउटपुट मिळाले हॅलो वर्ल्ड, बरोबर ना? आपण तसं वरती लिहिलंच होतं, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं, त्याच्यामध्ये राऊंड ब्रॅकेट ओपन करून डबल कोट्स मध्ये राईट केलं होतं बघा, हॅलो वर्ल्ड. तर तोच मेसेज आता आपल्याला हा स्क्रीनवर दिसतो आहे. तर अशी ही पद्धत आहे जावा प्रोग्राम लिहिण्याची, सेव्ह करण्याची, कंपाईल करण्याची आणि रन करण्याची. जावा प्रोग्राम मध्ये कमेंट्स कशा लिहिल्या जातात हे माहिती आहे का तुम्हाला? जावा मध्ये दोन प्रकारच्या कमेंट्स लिहिल्या जातात. पहिली म्हणजे डबल स्लॅश आणि त्याच्या पुढे सिंगल लाईन लिहायची, त्याला लाईन कमेंट असे म्हणतात. आता दुसरी कमेंट म्हणजे स्लॅश स्टार, बॅक स्लॅश आणि स्टारने सुरुवात होते, त्याच्यानंतर हवे तेवढ्या लाईन्स लिहू शकतो आणि शेवटी तिचा एंड करण्यासाठी स्टार आणि परत बॅक स्लॅश द्यायचा. म्हणजे तुमची ही दुसरी कमेंट कशासाठी आहे? तर हिला ब्लॉक कमेंट असं म्हणतात. म्हणजेच काय की ह्या कमेंटच्या मध्ये आपण हव्या तेवढ्या इन्स्ट्रक्शन्स लिहू शकतो. प्रोग्राम मध्ये ह्या कमेंट्स का महत्वपूर्ण आहेत हे माहिती आहे का? कुठल्याही लाईनचा कोड किंवा त्याचा एखादा ब्लॉक कशासाठी लिहिला गेलेला आहे त्याची सविस्तर माहिती आपण आता त्या कमेंट्सच्या सहाय्याने समजू शकतो. आय कॅन सजेस्ट टू यू अ सिम्पल टेक्निक, राईट कमेंट्स फर्स्ट अँड ओनली देन द कोड. बाय द टाइम युअर प्रोग्राम इज रिटन, इट्स ऑलरेडी कमेंटेड. यू कॅन राईट कमेंट्स प्रिटी मच एव्हरीवेअर, बिफोर और इनसाइड द क्लास और इनसाइड द मेथड्स. बरं तर मग, जावा लँग्वेज काय आहे ह्याची एक सर्वसाधारण कल्पना तुम्हाला आलीच असेल. बरं तर मग, जावा लँग्वेज काय आहे ह्याची एक सर्वसाधारण कल्पना तुम्हाला आलीच असेल. आता आपण जावा लँग्वेज आणि सी प्लस प्लस मध्ये काय फरक आहे ते बघूया. जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज आहे, पण सी प्लस प्लस ही प्लॅटफॉर्म्सवर आणि मशीन्सवर डिपेंड असते. जावा ही सी प्लस प्लस पेक्षा खूप स्ट्रॉंगर आहे. जावामध्ये सी प्लस प्लस सारखे डिस्ट्रक्टर्स नसतात, त्याच्याऐवजी तो फायनलाइज मेथड यूज करतो. इंटरफेस हा कन्सेप्ट जावामध्ये यूज केला जातो, पण तो सी प्लस प्लस ला सपोर्ट करत नाही. जावा हा मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करत नाही. जावा गो टू स्टेटमेंटलाही सपोर्ट करत नाही. त्याच्याऐवजी तो ब्रेक आणि कंटिन्यू ह्या कीवर्ड्सचा सपोर्ट करतो, म्हणजे ह्या कीवर्ड्सचा वापर करतो. पण ब्रेक आणि कंटिन्यू हे कीवर्ड्स सी प्लस प्लसला सपोर्ट करत नाही. जावा ऑपरेटर ओव्हरलोडिंगला सपोर्ट करत नाही, तसंच सी प्लस प्लस हा ऑपरेटर ओव्हरलोडिंगला सपोर्ट करतो. जावामध्ये ऑटोमॅटिक टाईप कन्वर्जन होत नसतं. ऑटोमॅटिक टाईप कन्वर्जन म्हणजे एक टाईप दुसऱ्या टाईपमध्ये कन्वर्ट करणे. जावामध्ये स्ट्रिंग हा डेटा टाईप असतो, तसाच तो सी प्लस प्लस मध्ये नसतो. सी प्लस प्लस पॉइंटर्सला सपोर्ट करतो, पण जावा पॉइंटर्सला सपोर्ट करत नाही. सी प्लस प्लस मध्ये जसं स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर वापरलं जातं, दॅट इज डबल कोलन, ते जावामध्ये यूज केले जात नाही. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जावाचे जे प्रिमिटिव्ह टाईप आहेत त्यांची साईज ही सेमच असते. जावामध्ये अनसाइन इंटीजर टाईप नसतो. सी प्लस प्लस मध्ये आपल्याला नेहमीच क्लासेस आणि फंक्शन्स जेही लागणार असतात ते आधीच डिफाईन करावे लागतात, पण जावामध्ये असं काही नाहीये. हवं त्यावेळी आपण क्लासेस आणि त्याचे फंक्शन्स यूज करू शकतो, डिफाईन करू शकतो. अनलाईक सी प्लस प्लस, जावा हॅज बिल्ट इन सपोर्ट फॉर प्रोग्राम डॉक्युमेंटेशन. जावा हा कंपायलर आणि इंटरप्रिटर दोघंही यूज करतो, तसं सी प्लस प्लस हा फक्त कंपायलर यूज करतो. जावामध्ये बुलियन हा डेटा टाईप यूज केला जातो, तसा तो सी प्लस प्लस मध्ये यूज केला जात नसतो. जावा हा टाईप डेप्स, डिफाइन्स किंवा प्री प्रोसेसरला सपोर्ट करत नाही, तसंच कॉन्स्टंट साठी म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू डिफाईन करण्यासाठी तो फायनल कीवर्डचा यूज करतो. जावा हा क्लासेसला सपोर्ट करतो पण स्ट्रक्चर्स किंवा युनियन्स यांना सपोर्ट करत नाही. ग्लोबल फंक्शन्स किंवा ग्लोबल डेटा हा जावामध्ये डिफाईन करता येत नाही. जावा हा इनम्स स्ट्रक्चर्स किंवा युनियन्सला सपोर्ट करत नाही पण तो क्लासेसला सपोर्ट करतो. जावामध्ये गार्बेज कलेक्शन हा कन्सेप्ट यूज केला जातो कारण तो ऑटोमॅटिक मेमरी फ्री करतो. सी प्लस प्लस मध्ये पॅरामीटर्स हे व्हॅल्यू किंवा पॉइंटर थ्रू पास केले जातात पण जावामध्ये पॉइंटर्स हा कन्सेप्ट नसल्यामुळे तो पास बाय व्हॅल्यू थ्रू पॅरामीटर पास करतो. सी प्लस प्लस ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तसेच जावा ही पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे पण ती 100% नाहीये. जावा ही लँग्वेज सी प्लस प्लसचं ऍडव्हान्स व्हर्जन आहे. तसेच सी प्लस प्लस ही लँग्वेज सी लँग्वेजचं ऍडव्हान्स व्हर्जन आहे. जावा लँग्वेज टॉप डाऊन किंवा बॉटम अप दोघही अप्रोचेस यूज करते. म्हणजे जर पहिल्या टॉप मोस्ट क्लास मध्ये जर मेन मेथड असेल आणि मग त्याच्या खाली जर दुसरे क्लासेस असतील तर हे झालं टॉप डाऊन अप्रोच. म्हणजे कारण ज्या क्लास मध्ये मेन मेथड असते तो क्लास आधी एक्झिक्यूट होतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर त्यामुळे तो क्लास आधी एक्झिक्यूट होणार आहे जो टॉप मोस्टला आहे, त्यानंतर त्याच्या खाली जे क्लासेस आहेत ते एक्झिक्यूट होतील. म्हणजे हे काय झालं, टॉप डाऊन अप्रोच. अशाच प्रकारे बॉटम अप अप्रोच म्हणजे काय, तर जावाचा मेन क्लास म्हणजे ज्या क्लास मध्ये मेन मेथड आहे असा मेन क्लास हा सगळ्यात खाली असेल, त्याच्यावरतीही काही क्लासेस असतील, तरीही आधी सगळ्यात खाली जो मेन क्लास आहे तो एक्झिक्यूट होईल, त्यानंतर बाकीचे वरचे क्लासेस हे एक्झिक्यूट होतील. त्यामुळेच जावा लँग्वेज टॉप डाऊन अप्रोच एज वेल एज बॉटम अप अप्रोच यूज करते. तर अशी आहे ही जावा लँग्वेज. जावा टेक्नॉलॉजी खूपच इझी आहे, तुम्हाला सगळ्यांना फारच आवडली असेल. थोडेफार बेसिक कन्सेप्ट हे तुमचे क्लिअर झाले असतील.
मॅडम मला एक प्रश्न विचारायचा होता. ऍक्च्युली तुम्ही जी जावा बद्दल माहिती सांगितली ती कळाली, जावाचा उपयोग काय होतो तेही कळालं, पण जावा बद्दल काही टेक्निकल इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकाल का?
बरं, ठीक आहे मॅडम. असे खूप काही ऍप्लिकेशन्स आहेत आणि खूप काही वेबसाईट्स आहेत ज्या जोपर्यंत जावा इन्स्टॉल होत नाही तोपर्यंत वर्क होत नसतात, आणि त्यातले बरेचसे ऍप्लिकेशन्स आणि वेबसाईट्स हे रोजच्या रोज नवीन तयार होत असतात. त्यामुळे जावा इन्स्टॉल करणं आधी खूपच महत्वाचं असतं. त्याशिवाय कुठलंही ऍप्लिकेशन कुठलीही वेबसाईट ही रन होणार नाही. जावा ही फास्ट आहे, सिक्युअर आहे आणि रिलायबल लँग्वेज आहे. फ्रॉम लॅपटॉप्स टू डेटा सेंटर्स, गेम कन्सोल टू सायंटिफिक सुपर कॉम्प्युटर्स, सेलफोन्स टू द इंटरनेट, जावा इज एव्हरीवेअर. जावा ही सर्वत्र आहे. कुठल्याही लॅपटॉप मध्ये घ्या तुम्ही, कुठल्याही डेटा सेंटर मध्ये घ्या, कुठल्याही गेम ऍप्लिकेशन साठी, कुठल्याही सायंटिफिक कॉम्प्युटेशन साठी, कुठल्याही मोबाईल मध्ये जावा ही लँग्वेज खूपच गरजेची आहे. त्यामुळेच जावा ही सगळ्या ठिकाणी यूज केली जाते. त्यामुळे आजकाल जावा ही लँग्वेज खूपच चर्चेत आहे, तिला स्कोपच तेवढा आहे. आत्ताचे जे लेटेस्ट व्हर्जन आहे जावाचे त्याच्यात खूपच सारे इम्प्रुव्हमेंट आहेत. त्याच्यामुळे त्याचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो, स्टॅबिलिटी आहे त्याच्यात, आणि जावा ऍप्लिकेशन आपल्या मशीनवर रन करण्यासाठी जी सिक्युरिटी लागते ती सिक्युरिटी तर खूपच हाय आहे. जावा इन्स्टॉल करणं हे फ्री असल्यामुळे म्हणजेच काय की आपण फ्रीली ते डाउनलोड करू शकतो, आपल्याला इझिली और फ्रीली ते आपल्याला मिळू शकते इंटरनेटवरून. त्यामुळे ते डाउनलोड केल्यानंतर त्याच्यात जे तुम्ही जावाचे ऍप्लिकेशन रन करतात ते एकदम सेफली आणि इफिशियंटली रन होतात, तिथे कुठलाही प्रॉब्लेम येत नसतो. हँडल करायलाही खूप सोपं आहे, आणि जावा समजायलाही खूप सोपी आहे. ही झाली जावाबद्दलची टेक्निकल इन्फॉर्मेशन.
मॅडम, माझ्या मनात एक प्रश्न आहे. ज्या वेळेला आपण जावा सॉफ्टवेअर नेटवरून डाउनलोड करतो, त्यावेळेला ते कुठल्या स्वरूपात असते?
हो मॅडम, खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण काय होतं, जेव्हाही आपण जावा नेटवरून डाउनलोड करतो, त्यावेळी काहीतरी वेगळंच आपल्याला दिसतं तिथे. जावा हे न सोडून आपलं थोडं काहीतरी वेगळं दिसलं की आपण लगेच घाबरतो की अरे, हे नक्की ते जावाचं सॉफ्टवेअरच आहे का जे आपल्याला हवं आहे ते, की बलतच काहीतरी आहे. त्यामुळे परत काय करतो, परत आपण ते स्किप करतो, परत अजून काहीतरी शोधत बसतो. तर त्यासाठी आपल्याला ती माहिती असणं फारच गरजेचं आहे की जेव्हाही आपण जावा नेटवरून डाउनलोड करतो, त्यावेळी ती आपल्याला कोणत्या स्वरूपात दिसते, त्याची जी फाईल असते ती कोणत्या स्वरूपात दिसते, ते माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपण ते इझिली आपल्या सिस्टीमवर इन्स्टॉल करू शकतो. तर बघा, जेव्हा तुम्ही जावाचं सॉफ्टवेअर हे नेटवरून डाउनलोड करतात, त्यावेळी तुम्हाला एक फाईल दिसते, दॅट इज JRE. म्हणजेच काय, तर जावा रनटाईम एन्व्हायरमेंट. आता JRE काय असतं हे आपण आधी बघितलेलंच आहे, बरोबर ना? तर ह्या स्वरूपात आपल्याला जावाचं सॉफ्टवेअर मिळतं. मग ती JRE फाईल मिळाली, त्या JRE फाईलमध्ये JVM मशीन असतं, म्हणजे जावा व्हर्च्युअल मशीन, जे आपल्याला जावाचा प्रोग्राम हा बायटकोड मध्ये कन्वर्ट करून कंपाईल आणि रन करण्यासाठी लागतो. तर ते मशीन असतं, दॅट इज JVM मशीन असतं. जावाचे काही कोर क्लासेस जे आपल्याला जावाच्या प्लॅटफॉर्मसाठी लागतात, ते क्लासेस असतात. आणि जावा प्लॅटफॉर्मला सपोर्ट करणाऱ्या काही लायब्ररीज असतात. तर हे सगळे आपल्याला त्या JRE फाईलमधून मिळतात. तर जेव्हा आपण JRE इन्स्टॉल करतो, त्यावेळी हे सगळं ऑटोमॅटिक इन्स्टॉल होत असतं. त्यासाठी आपल्याला काही वेगळी प्रोसेस करावी लागत नाही. द JRE इज द रनटाईम पोर्शन ऑफ जावा सॉफ्टवेअर. म्हणजेच काय, तर जावा सॉफ्टवेअर जेव्हा आपण रन करत असतो, त्यावेळी JRE ही गरजेची असते. म्हणजेच जेव्हा आपण वेब ब्राउझरवर आपलं जावाचं ऍप्लिकेशन रन करत असतो, त्यावेळी ही JRE खूप गरजेची असते. जेव्हा तुम्ही जावाचं सॉफ्टवेअर हे नेटवरून डाउनलोड करत असतात, त्यावेळी जे तुम्हाला हवं असतं तेच तुम्हाला मिळतं. त्याच्यासोबत कुठले व्हायरसेस, कुठले स्पायवेअर्स वगैरे काहीच मिळत नाही. तर तुम्ही इझिली ते डाउनलोड करू शकतात. त्यामुळेच जावा ही खूप सिक्युअर लँग्वेज आहे, तिला खूप सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यामुळे जावा सर्वत्र यूज केली जाते आणि सगळ्यांना वापरताना काही अडचण निर्माण होत नाही. जावाचे जसे आपण काही वर्जन्स बघितलेच आहेत, जसं की JDK 1.1, 1.2 पासून तर 7 पर्यंत, तसेच जावाचे काही वेगवेगळे अजून ऍडव्हान्स वर्जन्स आहेत, जसे J2ME, J2SE, J2EE वगैरे वगैरे. तर हे सगळे ऍप्लिकेशन्स आपण वेगवेगळ्या टाईपसाठी यूज करू शकतो. ऍप्लिकेशन्स म्हणजेच त्या सगळ्या लँग्वेजेस आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण वापरात आणू शकतो. त्यामुळे त्यांचीही थोडी माहिती असणं आपल्याला फार गरजेचं आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला आता थोडी आयडिया आली असेल, समजलं असेल जावा सॉफ्टवेअर कसं डाउनलोड करायचं आणि त्याची फाईल कुठल्या स्वरूपात मिळते आणि ते कसं इन्स्टॉल करायचं, ते मी आधी एक्सप्लेन केलेलंच आहे. तुमच्या मनातल्या शंका सगळ्या दूर झाल्याच असतील आता. धन्यवाद.